श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची अखेरची ओवी, 65वी ओवी काल घ्यायला सुरुवात केली होती। सुंदर अशी ओवी जी ज्या ओवीच्या माध्यमातून माऊली सांगत आहे की हे अत्यंत उच्च अवस्थेत जाऊन मी या 65 ओव्यांची गुंफण केलेली आहे। निदे परवते निदई जणे, जागृती गिळुनी जागणे, केले तैसे गुंफणे ज्ञान देव म्हणे। निदे परवते निदे जणे, झोपेच्या पलीकडची जाऊन झोपणे किंवा जागृतीच्या पलीकडे जाऊन जागृतीला गिळून घेणे, अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये चांगदेवा मी या 65 ओव्यांची, या 65 सिद्धांतांची, 65 आत्मदीपांची रचना केलेली आहे। आणि ही समजण्यासाठी काल आपण योग वशिष्ठाची सुद्धा जी व्याख्या आहे ती सुद्धा पाहिली होती। संसारोत्तरणे युक्ती योग शब्देन कथ्यते, योगाची साधी व्याख्या वशिष्ठ मुनीने केलेली। ती व्याख्या म्हणजे भगवान श्रीरामाला सांगितली की संसारातून सुटण्यासाठी, संसारातून उत्तरायण होण्यासाठी जे उपाय सांगितले आहे ते योग या एका शब्दाने इंगित केल्या जातात किंवा योग या शब्दाने हे सर्व उपायच अभिप्रेत आहेत। आणि योग वशिष्ठामध्ये सांगितलेल्या ज्या 7 अवस्था आहेत त्याच्यापैकी तुर्या अवस्था सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात वरची अवस्था आहे आणि ती कायमस्वरूपी टिकणारी अवस्था आहे, ज्याच्यावरती जागृती, सुषुप्ती आणि निद्रा या तीनही अवस्था ज्याच्यावर अवलंबून असतात। पदार्थ भाविनी किंवा त्याच्या आधीच्या ज्या अवस्था आहे त्या सर्व अवस्था, त्यांचं रूपांतरण जेव्हा तुर्यावस्थेत होते तेव्हा तुर्यावस्था स्थिर होत असते। यापुढे आणखीन विश्लेषण करण्याचा आज प्रयत्न करूया। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। निद्रे परवते निदई जणे, निद्रे पलीकडे झोपणे, जागृती गिळूनी जागणे, जागृतीला गिळून जागे राहणे, अशी जी स्थिती, केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे, अशा स्थितीमध्ये या चांगदेव 65 नावाच्या पत्राची रचना झालेली आहे किंवा चांगदेव 65च्या या 65 ओव्या यांची गुंफण करण्यात आलेली आहे। मंडळी विचार करा, तिथे चांगदेव आलेले आहेत, चांगदेव प्रत्यक्ष हजर आहेत, ही भावंड भिंतीवर बसलेली आहेत, चांगदेवाच्या जवळच आहेत आणि चांगदेव शरण येत आहेत, याची व्याख्या समजून घेण्यासाठी। चांगदेव महायोगी आहेत, जेव्हा पत्र त्यांच्याजवळ गेलं हे त्यांना कळालं की हे जे शब्द लिहिलेले आहेत हे माझ्या आवाकाच्या बाहेरचे, पण तरी त्यांना ते समजून घ्यायचे होते म्हणून मुक्ताबाईच्या मार्फत हे समजून घेण्याचा त्यांचा हा जो सगळा उपक्रम होता त्यातून ही 65 प्रसिद्ध झाली। तुर्या अवस्था अशी हस्तगत होत नाही, तुर्या अवस्थेत कोणत्याही प्रकारचे कर्तव्य कुठे काही उरत नाही। या अवस्थेमध्ये गेल्यानंतर योगी अखंड आनंद स्वरूपाप्रत स्वानंद स्वरूपाप्रत किंवा स्वरूपाच्या आनंदामध्ये खेळत असतो, बुडून जातो, त्याला द्वैताचा स्पर्शसुद्धा होत नाही. द्वैत तर फार लांबची भाषा झाली, अद्वैतसुद्धा त्याच्या ठिकाणी तिथे उरत नाही. दुसऱ्याने कितीही जागा करण्याचा प्रयत्न केला तरी मग तो जागा होत नाही. आणि यालाच निद्रेपलीकडची निद्रा म्हणतात. माऊली ज्ञानेश्वरांना या ओळीमध्ये अभिप्रेत असलेली अवस्था ही अवस्था आहे, ध्यानाची ती अवस्था जिथे कोणी हलवलं जरी शरीराला तरी तिथे त्या तुर्या अवस्थेचा भंग होत नाही. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे ते याच अवस्थेमध्ये राहायचे. शिर्डीचे साईबाबा जेव्हा त्या छोट्याशा फळीवर वरती जाऊन शयन करायचे तेव्हा ते या अवस्थेमध्ये असायचे. हृदयात कायमस्वरूपी नामस्मरण सुरू असायचं. रामकृष्ण परमहंस जेव्हा स्वतःला बंद करून घ्यायचे, तीन तीन चार चार दिवस बाहेर नाही यायचे, तेव्हा या अवस्थेत असायचे. ही सुषुप्ती निद्रा यासारखी अवस्था असून जागृती पण तीच असते. म्हणूनच हीच ती जागृती गळून जागणे असं माऊलीला इथे म्हणायचं आहे. भूमातेचे अलंकार असे वामदेव, शुक, सनक, जडभरत, जनक, व्यास, वशिष्ठ हे सर्व महर्षी या अवस्थेपर्यंत पोचलेले होते. अखंड सहज स्थिती ज्याला म्हणतात ना, अखंड सहज स्थिती ती हीच. इला सहजावस्थाही म्हणतात. भेदभाव इथे मुळीच नसतो. कर्म किंवा अकर्म, घडले की नाही घडले, या स्वस्वरूपापासून कधीच तो योगी ढळत नसतो. जिवंत असतानाच तो मुक्त असतो. याला जीवनमुक्ती म्हणतात. मुक्ती तशीही जिवंत असतानाच प्राप्त करायची असते. मेल्यानंतर कोणाला मुक्ती मिळत नसते. कर्ममुक्त अवस्था, जीवनमुक्त अवस्था या मुक्तीच्या अवस्था आहेत. आणि ह्या जिवंत असतानाच प्राप्त होतात. देह पडल्यानंतर विदेहमुक्ती प्राप्त होते. जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती या दोहींमध्ये जीवनमुक्ती ही श्रेष्ठ आहे. कारण देह संग असूनही विदेही अवस्थेचा अनुभव असणे हे पूर्णत्वाचे लक्षण होय. राजा जनक यांना विदेही म्हणायचे. त्याचं कारण हेच, कारण ते जीवनमुक्त होते. आताही कितीतरी संत महात्मे असे जे जीवनमुक्त आहेत, जीवित असूनही मुक्त आहे. शिवकृपानंद स्वामी हिमालयन समर्पण योगाचे प्रवर्तक, ते याच अवस्थेत नांदत आहेत. आजही आपल्यामध्ये आहेत पण ते जीवनमुक्त आहेत. कारण देहसंग असूनही विधेयी अवस्थेचा अनुभव असणे हे पूर्णत्वाचे लक्षण आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना या पूर्णावस्थेचा लाभ झालेला होता आणि हा लाभ त्यांना खूप आधी झाला होता. ज्यावेळी संजीवन समाधी झाली तेव्हा नाही, त्याच्या खूप आधी हा लाभ झालेला होता. हे त्यांच्या चरित्र आणि वाङ्मयातून प्रकट दिसते. त्यांच्यासोबत अत्यंत क्लोज राहिलेले नामदेव, शेवटची जी 8 वर्ष पहिल्यांदा नामदेवांची भेट जेव्हा झाली होती, असं म्हणतात की पांडुरंगानीच नामदेवाला यांच्या भेटीसाठी अलंकापुरात पाठवलं, आळंदीला पाठवलं होतं. तेव्हापासून नामदेवांसोबत अशी घट्ट मैत्री झाली की ते शेवटपर्यंत नामदेव आणि ते एकत्र होतेच होते. संजीवन समाधीपर्यंत. आता चांगदेव 65 त्याच्या आधी अवतरित झालेली होती. ज्ञानेश्वरीसुद्धा त्याच्या आधीच अवतरित झालेली होती. अमृतानुभावी त्याच्या आधीच आलेला होता. पण हरिपाठ मात्र त्याच्यानंतर आला. कारण त्यानंतर नामदेवांसोबत माऊली ज्ञानेश्वरांनी पूर्ण देशाटन केलं, भ्रमण केलं तेही विठ्ठल पांडुरंगांच्या म्हणण्यावरून. आणि म्हणून नामदेव महाराज त्यांच्या सहवासामध्ये खूप दिवस राहिले, त्यांच्यासोबत तीर्थयात्रा करीत होते. त्यामुळे त्यांनी माऊली ज्ञानेश्वरांचे आपल्या अभंगामधून जे वर्णन केलेले आहे त्यातून माऊली ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष भगवंताचाच अवतार होता हे कळून येते. भगवंताच्या अवतारापेक्षा काहीही कमी नव्हते, ते पूर्ण साक्षात भगवंत श्री विष्णूचा अवतारच होते. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या वेळेचे नामदेवांचे अभंग डोळ्यात पाणी आणणारे अभंग आहेत, अत्यंत हृदयद्रावक अभंग. कंठ गहीवरून टाकणारे ते असे अभंग आहेत. आज इथे त्यांचा उल्लेख करणे योग्य होणार नाही, पण तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या प्रसंगाचे संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगांमधून विस्तृत वर्णन केले आहे. नामदेव हे इतके सुंदर वर्णनकार होते, इतक्या सुंदर पद्धतीने ते लिखाण करायचे, जणू ते संपूर्ण चित्रच आपल्यासमोर उभं करायचे. आजही नामदेवांच्या गाथेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे जे अभंग आहेत ते जर आपण वाचलेत तर आपल्यासमोर साक्षात ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ता, त्याचप्रमाणे त्यावेळी उपस्थित असलेली सर्व संत मांदियाळी आपल्या समोर उभी राहते आणि जणू आपण त्या काळातच जातो आणि प्रत्येक गोष्ट अत्यंत जवळून आपण अनुभव करू शकतो. आणि कंठ रुदतो, रडू आवरत नाही, इतक्या सखोल भावनेने नामदेवांनी ते अभंग लिहिलेले आहेत. आणि या सर्व भावंडांमध्ये निवृत्तीनाथांची स्थिती ही खूप वाईट आहे, कारण निवृत्तीनाथ सद्गुरू आहे, गुरुदादा आहेत, मोठे भाऊ आहेत, तरीसुद्धा चारही भावंडांमध्ये सर्वात जास्त हळवे आहेत, सर्वात अधिक सेंटिमेंटल आहेत आणि त्यांना ते सेंटिमेंट्स आवरत नाहीत. ज्यावेळी लोकांनी कष्ट दिलेत त्यावेळी त्यांना कधीच वाईट वाटलं नाही. आणि ज्ञानदेवांच्या समाधीनंतर जेव्हा आतमध्ये संजीवन समाधीच्या भुयारामध्ये त्यांना बसून जेव्हा नामदेव आणि निवृत्तीनाथ परत आलेत, त्या परत आल्यानंतर निवृत्तीनाथांनी नामदेवांजवळ हे उद्गार काढले की जेव्हा आमचे मायबाप आम्हाला सोडून गेले नाहीत, जेव्हा आपले मायबाप आम्हाला सोडून गेले तेव्हाही मला इतकं दुःख झालं नाही जितकं आज होत आहे. विशेषतः निवृत्तीनाथांना ज्ञानोबांचा वियोग सहन झाला नव्हता. ते निवृत्तीनाथ म्हणतात, निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, ओघ बारा वाट मुरड ताती. बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, तृण रानो माळा पांगला से. हरी विण खोपी पडियेली ओस, दस दिशा पाळस भ्रमताती. माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा झाले नाही. नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. अशी ही सद्गुरु निवृत्तीनाथांची अवस्था आहे. निवृत्तीनाथांना ज्ञानोबांच्या समाधीमुळे झालेला हा वियोग आहे आणि या वियोगाचे दुःख त्यांना सहन होत नव्हते. आता आपल्याला साहजिक वाटेल की आपण म्हणतो अटॅचमेंट नको, मोहमाया नको, पण त्याचवेळी आपण हेही सांगत आलेलो आहोत शरीर आहे तर शरीराचे दोषही आहेत. शरीर मग कोणाचंही असू देत, देवाचंच का असेना, अवतारी पुरुषांचेच का असेना, संत महात्म्यांचेच का असेना, शरीर आहे तर त्याचे दोष आहेतच. अटॅचमेंट, पार्शियल अटॅचमेंट, फुल अटॅचमेंट हे असणारच असणार. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. नामदेवाला सांगत आहेत काहीही करावं आता मला आवडत नाही. बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओघ बारा वाट मुरडताती. आतापर्यंत मी स्वतःला कंट्रोल करून ठेवलं होतं, पण आता तर ज्ञानेश्वर समाधीमध्ये गेला, आता ज्ञानेश्वर आपल्यात नाही. आतापर्यंत मी जो बांधलेला पाट होता, बांधलेला रिझर्वायर, आता मी जास्त वेळपर्यंत त्याला त्या तळ्याला थांबवू शकत नाही आणि त्याचा कालवा आता फुटू लागला आणि कालवा फुटून बारा वाट्यांनी वाहू लागला. बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा. गवताची पेंडी बांधण्यासाठी आणखीन एक गवताची काठी आपण दोरीसारखी वापरतो, तिला आळा म्हणतात. त्याचा आळा देऊन ती पेंडी बांधली जाते. म्हणतात बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा, तृण रानो माळा पांगला असे. वारा असा सुटला की सगळं गवत आता विखरू लागलं. हरिवीन खोपी पडियेली ओस, दस दिशा पाडस भ्रमताती. अरे नामदेवा, या हरी म्हणजे विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज, तर हरिवीन खोपी पडियेली ओस, आमची जी खोपी म्हणजे खोपडी म्हणजे झोपडी, ज्या झोपडीमध्ये राहायचे ही झोपडी आता ओसाड पडली. दस दिशा पाडस भ्रमताती. आणि या झोपडीत राहणारी ही पोरं, निवृत्ती सोपान मुक्ताई आता पोरकी झाली, ती पाडच झाली आणि दस दिशा दाही दिशांना ती भ्रमतात. माय बापे आम्हा त्यागेले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा झाले नाही. तेव्हा सुद्धा आम्हाला इतकं वाटलं, वाईट वाटलं नाही. ही अवस्था पाहून नामदेव महाराज पांडुरंगाला सांगत आहे, नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. म्हणतात की तुम्हीच देवा पांडुरंगा, तुम्हीच आता या निवृत्तीनाथांचे समाधान करा, मेरे बस की बात नाही. सद्गुरु निवृत्तीनाथ त्यांना सुद्धा ज्ञानेश्वर महाराज भगवान विष्णू दिसत आहेत आणि भगवान विष्णूचाच अवतार, एवढी थोर योग्यता आणि त्यामुळेच चांगदेवासारख्या महान योगालाही ही चांगदेव 65 आत्मज्ञानी बनवू शकली. या चांगदेव 65 आत्मज्ञान लाभलं. चांगदेवांच्या निमित्ताने सद्गुरु निवृत्तीनाथांनी दिलेले हे स्वानुभवाचे रसाळ खाद्य म्हणजे ही चांगदेव 65. जगामध्ये कुणालाही तोच आत्मलाभ करून देण्यासाठी समर्थ आहे बरं का? त्यासाठी समाधीच्या अवस्थेपर्यंत पूर्वतयारी करायला पाहिजे आणि त्याची सुरुवात ध्यानापासून आहे. केवळ योग, हटयोग, समाधी एवढं साधून होणार नाही. योग समाधी जसं योगदर्शनात सांगितली, तदा दृष्टु स्वरूपे वस्थानम, योगाचे चित्तवृत्तीचा निरोध होऊन दृष्टा आपल्या स्वरूपामध्ये स्थित होतो. त्या योगानेच चित्तवृत्तीचा निरोध होतो, चित्तवृत्तीमध्ये पालट पडतो. आपल्या चित्तवृत्तीमध्ये जोपर्यंत पालट पडणार नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचून ऐकून, चांगदेव 65 वाचून ऐकून किंवा आध्यात्मिक ग्रंथ वाचून ऐकून काही उपयोग होणार नाही. या वाचनाचा, या श्रवणाचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जो इमिडिएटली आपल्यालाच दृष्टिगोचर होऊ शकतो तो म्हणजे आपल्या चित्तवृत्तीत पालट पडणे, आपला राग कमी 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 होणे, इतरांसोबत आपलं वागणं याच्यामध्ये ट्रेमंडस इम्प्रूव्हमेंट येणे, दुसऱ्यांच्या चुका न दिसता त्यांची योग्यता कळणे, इतरांना जातीपातीप्रमाणे वर्णव्यवस्थेप्रमाणे न पाहता सर्व एकाच योग्यतेचे आत्मे आहे असा बोध स्थिर होणे, म्हणून योगाने चित्तवृत्तीचा निरोध होऊन दृष्टा आपल्या स्वरूपामध्ये स्थित होतो, ही योगाने प्राप्त होणारी अशी समाधी आहे. वेदांताची ज्ञान समाधी ही योग समाधीहून फार वेगळी आहे. ज्ञान समाधी आणि योग समाधी यांच्यामध्ये फरक असतो. भगवान आदिशंकराचार्य त्यांचा जो ग्रंथ आहे अपरोक्षानुभूती या ग्रंथामध्ये ते सांगतात, निर्विकार या वृत्त्या ब्रह्माकारतया पुनः वृत्ती विस्मरण सम्यक समाधी ज्ञान संज्ञकाः. वृत्ती ही निर्विकार होऊन ब्रह्माकार होणे आणि त्यामुळे वृत्तीचे संपूर्ण विस्मरण होणे या अवस्थेत होणारी समाधी ही ज्ञान समाधी म्हटली जाते. ही ज्ञान समाधी अत्यंत उच्च दर्जाची उच्च कोटीची अशी समाधी असते. चांगदेवांची योग समाधी आणि ज्ञानेश्वरांची ज्ञान समाधी, खऱ्या अर्थाने या दोन समाधींमधला हा संवाद आहे जो आपण खूप प्रयत्न करून समजण्याचा प्रयत्न करतो. आज इथे विश्रांती घेऊया आणि शेवटच्या भागामध्ये या 65 मधून आपण काय शिकलो त्याचप्रमाणे या ओवीचा थोडासा उर्वरित भाग घेऊन मग आपण समाप्तीकडे वळूया. थांबायच्या आधी या ओवीचा पुनरुच्चार करूया. निदे परवते निदे जणे जागृती गिळूनी जागणे केले तैसे गुंफणे ज्ञान देवो म्हणे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगत आहे की त्या तुरिया अवस्थेत जाऊन या 65 ओव्यांची गुंफण केलेली आहे. हे 65 सिद्धांत साधारण अवस्थेत सांगितलेले सिद्धांत नाही, हे ज्ञान समाधी आणि योग समाधीच्या मधले संवादरूपी दुवे आहेत. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.